करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 4. यास्तव आम्हावर दया झाल्याप्रमाणे ही सेवा आम्हास दिली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. आम्ही लज्जेच्या गुप्त गोष्टी वर्जिल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही, तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक मनुष्याच्या मनाला आपणास पटवितो. आमची सुवार्ता अच्छा दिलेली असल्यास ज्याचा नाश होत आहे त्याच्या ठाई ती अच्छा दिलेली आहे. त्याचविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहे, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यावर प्रकाशू नये. आम्ही आपले नव्हे तर ख्रिस्त येशू हा प्रभू अशी त्याची घोषणा करतो, आणि येशूमुळे आम्ही तुमचे दास असे स्वतःची घोषणा करीतो. अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारा होत नाही हे समजावे.
आम्हावर चहोकडून संकटे आली तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही, आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आला नाही, आम्ही खाली पाडलेलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वस सर्वदा शरीरात वागवितो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे.
कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालविते. मी विश्वास धरिला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरितो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हास ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठविले तो येशू बरोबर आम्हासही उठवील व तुमच्या बरोबर सादर करील. सर्व काही तुम्हा करिता आहे, यासाठी की जी कृपा पुष्कळ जणांवर होऊन विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शन होण्यासाठी साधनीभूत व्हावी.
यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे, कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य वस्तूंकडे नाही तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लावितो, कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहेत.